नहेम्या अध्याय एक। हखल्याचा पुत्र नहेम्या याचा वृत्तांत। विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी शुशन राजवाड्यात होतो, तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले। बंदीवासातून सुटलेल्यापैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुश्लेमेविषयी त्याचकडे मी पुसतपास केला। त्यांनी मला सांगितले, बंदीवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे। यरुश्लेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकले आहेत। हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो। मी उपास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली की, हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळितोस व त्याचवर करुणा करीतोस। तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे। ती कान देऊ नाईक व डोळे उघडून पहा, आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्याविरुद्ध पातके केली आहेत, ती मी कबूल करीतो। मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे, आम्ही तुझ्यासमोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे यास विहित केलेल्या आज्ञा नियम व निर्णय आम्ही पाळिले नाहीत। तू आपला सेवक मोशे यास जे सांगितले होते त्याचे स्मरण कर, ते हे की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हास राष्ट्रांमध्ये विखरीन, पण तुम्ही मजकडे वळला व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चालला तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यास एकवट करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन। पहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत, त्यास तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने सोडविले आहे। हे प्रभू, मी विनवणी करीतो की तू आपल्या ह्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे। तुझ्या सेवकास आज यश दे आणि ह्या मनुष्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे कर। ह्यावेळी मी राजाचा प्याले बरदार होतो।